सोमवार दिनांक 23/2/2004
कर्म प्रवृत्ती, विषय प्रवृत्ती, विकारांच्या ठिकाणी असणारी प्रवृत्ती, ही जी सर्व प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती नाहीशी होऊन जाते. तिथे जवळ पाय मोडून पडतात, कारण तिचा आधार जर काही असेल तर इंद्रिय आणि मन हा प्रवृत्तीचा आधार आहे. इंद्रियांची द्वारा जर आड झाली, बंद झाली, तर प्रवृत्तीचे पाय मोडतात, प्रवृत्ती जवळ पांगळी होऊन जाते. जो दैन्य की पेढी माणस आहे आपल्या मनाच्या ठिकाणी जो दैन्य भाव आहे तो दैन्य भाव नाहीसा होऊन जातो. गंगे ऐसे निर्मळ मन वचन मृदू जैसे गगन, अत्यंत निर्मळ असं मन होऊन जातं. मनाच्या ठिकाणी अनेक प्रकारे दैन्य वास करत असत. दुसऱ्याचं चांगलं न पाहणं, मत्सर, दंभ, अहंता, काम, क्रोध, लोक या प्रकारच्या वृत्ती यामुळे मन दैन्याला प्राप्त होत. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनाचं देखील दैन्य नाहीच होऊन जातं. द्वैताचा दुकारूप आहे साम्याचे सुयाने होये, दया ज्ञानाची सोये ऐकी तरी. जे ज्ञान झालं असताना द्वैताचा दुकार दुष्काळ आवर्षण पडतं, द्वैत भावनेला आवर्षण पडतं. द्वैताचा दुकारूप आहे आणि हे ज्ञान नसेल तेव्हा द्वैताचा फुगाळ असतो. द्वैत याचा अर्थ दोन आहे असं भाषण. हे द्वैत जीव आणि जीव याच्यामध्ये फरक करतं, जीव आणि ईश्वर याच्यामध्ये फरक करतं, जीव आणि जड याच्यामध्ये फरक करतं, जड आणि जड याच्यामध्ये फरक करतं. हे सर्व एकमेकांपासून वेगळे आहे अशा भावनेनी हे द्वैत मोठ्या प्रकारे भेदबुद्धी निर्माण करत. या द्वैतामुळेच माझं आणि पराव्याचं असं निर्माण होतं. स्वार्थ भावना द्वैतामुळे निर्माण होते. अशा भावनेचं आवर्षण दुष्काळ हे ज्ञान प्राप्त झालं असताना निर्माण होते. आपली सगळी दुःख ही द्वैत भावनेमुळे आहे. आपण जर एक भावनेमध्ये असू, तुका म्हणे एका देहाचे अवयव अशा प्रकारे जर असेल, तर जसं हा हात या हाताचा मच्छर करत नाही, जर तुम्ही चुकून आपल्या हातामध्ये गरम गरम असा पदार्थ चुकून चमच्याने घातला, त्यालाही माहिती नाही की किती गरम आहे आणि आपल्या हातांचं सहन होत नाहीये, तर हात झटकून टाकून देतो. हात असं म्हणत नाही की मला हा चढत उष्ण लागत आहे, जिभेचं पाहून तोंडात टाकून देतो. सर्व इंद्रियांच्या ठिकाणी एक सहजच आत्मीचा भाव निर्माण झालेला असतो आणि या भावामुळं एकमेकांच्या संबंधी देखील अत्यंत सौहार्दपूर्ण वर्तन असं इंद्रिय करतात. जर एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल, फोड झाला असेल, तर आटोपाट सांभाळण्याचा प्रयत्न आपण करतो, त्याला धक्का नको कुठे लागायला. सर्व इंद्रिय जणू त्याकरता काळजी घेत असतात. आपल्या शरीराच्या ठिकाणी जसा एक भाव आहे, तसा एक भाव सर्व विश्वाच्या ठिकाणी होणं म्हणजे द्वैताचा दुकार निर्माण होणं, द्वैताचं आवर्षण निर्माण होणं. दुसरं काही आहे असं जर वाटतच नसेल, तर मग सर्वे ती सुखी नसंतू, सर्वे संतू निरामया, नाहीतर जे माझे आहेत ते सुखी व्हावे, जे माझे आहेत त्यांना फक्त निरामय आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं, इतरांचं काय होईल तर होईल. सर्वे भद्र आणि पश्यंतू, पण जे माझे आहेत त्यांनाच भद्र म्हणजे पवित्र हे पाहण्यात त्यांच्या यावं, त्यांच्यावरच केवळ चांगले संस्कार व्हावे आणि जे इतर आहेत त्यांचा माझा तितका काही संबंध नाही. हे जे द्वैत आहे, हे द्वैत आणि अद्वैत आपल्या इंद्रियांचं जसं एका देहाच्या सुखाकरता आपल्या सुखाकरता अद्वैत भावानी वर्तन असतं. कोणी कोणी थोडा व्यापक होऊन कुटुंबात व्यापलं जे कुटुंब असेल, स्वामीजी म्हणत असत की माय सेल्फ माय वाईफ अँड टू चिल्ड्रन, त्याच्यामध्ये देखील ते म्हणत असत की दोन्ही मुलगे म्हणजे तुमच्या घरातून बाहेर काही जायला नको म्हणून दोन मुलगे असं स्वामीजी म्हणत असत. सगळं काही आहे ते आमच्या पुरतं असावं, आमच्या करता असावं, अशा रीतीने कुटुंबापुरतं अद्वैत आणि बाहेर बाकीचं सगळं द्वैत. दारं लावून घ्या नको, त्या लोकांची दृष्टी पडायला नको, अशा प्रकारचं वर्तन. याचंही बाहेर जाऊन आपले जे सगळे नातेवाईक आहेत, काही काही मंडळींना खूप तशा प्रकारची आवड देखील असते, जे सगळे नातेवाईक आहेत त्यांच्यापुरते आपण आहोत अशा प्रकारचा भाव असतो. त्यांनी माझं खूप केलेलं आहे, मी त्यांचं खूप करेन आणि त्याच्या बाहेर जाण्याची वृत्ती नसते. ज्ञातीकरता आपल्या जातीकरता देखील अद्वैत असं असतं. तुमचा समाज कोणता, अमुक अमुक समाज, म्हणून त्या समाजाच्या उन्नतीकरता म्हणून सर्व काही. आमचे पैसे आहेत ते त्या समाजाकरता, त्यांच्याकरता आम्ही देणगी म्हणून देऊ. त्या समाजातल्या मुलांना स्कॉलरशिप मिळावी, त्यांची शिक्षण नीट व्हावी असं समाजापुरतं पाहणं, त्यांनाही असं वाटत राहतं की आपण एक व्यापक काम करतो आहोत. पण हे व्यापक काम देखील द्वैताचंच काम आहे, समाजाच्या एकूण समाजाच्या तुलनेही द्वैताचं काम आहे. पण ज्ञातीपुरतं अद्वैत, त्या ज्ञातीतले ते आपले अशा प्रकारचा भाव. आणि मग त्याला पुष्कळ किनारी आहे, किनारा आहे की डावा पुरतं, पुणेकरांचं संमेलन, नाशिककरांचं संमेलन, वाईकरांचं संमेलन अशा प्रकारच्या गोष्टी. ते गावातले ते सगळे आपले अशा प्रकारचा भाव. आणि मग राष्ट्र आहे, धर्म आहे इत्यादी. सर्व धर्म जरी व्यापक भाव शिकवत असले तरी देखील धर्माचा अत्यंतिक अभिनिवेश. माझ्या टाहण्यामध्ये खूप कट्टर असे कार्यकर्ते आहेत. ते कट्टर कार्यकर्ते वेळप्रसंगी राष्ट्राचे तीव्र अभिमानी आहेत, अत्यंत तीव्र ज्वलंत अभिमानी असे आहेत. म्हणजे या राष्ट्राविषयी अत्यंतिक प्रीती, अत्यंतिक अभिमान त्यांच्या ठिकाणी आहे आणि त्या प्रकारच्या कार्यामध्ये ते भाग घेतात. पण अजून निवडानिवड जर करायची वेळ आली तर मग ते हिंदूंकरता काम करतात. हा हिंदूंचाच हिंदुस्थान आहे वगैरे अशा भावनेने ते काम करतात आणि ते पक्के हिंदुत्ववादी आहेत आणि हिंदूंकरताच सर्व काही असावं असं त्यांना वाटतं. तसंच जे महाराष्ट्रीयन आहेत त्या महाराष्ट्रीयनांविषयी त्यांना विशेष प्रीती आहे आणि असं असल्यामुळं जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांच्याकरता देखील ते झटत असतात. आणि हिंदूंमध्ये देखील ते ब्राह्मणांकरता विशेष भेटत असतात. ब्राह्मणांबद्दल त्यांना अत्यंत अभिमान आहे. ते तसं बोलत चालत नाही पण खाजगी मध्ये ते फक्त ब्राह्मणांकरता काम करतात, त्यांच्याविषयी त्यांना अत्यंतिक अभिमान आहे. आणि ब्राह्मणांमध्ये देखील ते कोकणस्थानकरता जास्त काम करतात. म्हणजे एक त्यांचा चेहरा अत्यंत प्रखर राष्ट्रवादी आहे आणि दुसरा चेहरा फक्त कोकणस्थानकरता काम करणारा आहे आणि त्याच्या दरम्यान त्यांना बरेच चेहरे आहेत आणि त्याच्या वेळेला ते प्रखर अभिमानाने ते सगळं करत असतात. हा जो द्वैत भाव आहे, हा द्वैत भाव आमचं स्थायी स्वरूप झालेलं आहे, अगदी स्थायी स्वरूप. एक खूप मोठे समाजवादी असे पुढारी नेते, म्हणजे त्यांचं नाव खूपच मोठं आहे, नाव घेतले तर वामंग देखील निर्माण होईल इतके मोठे आहे. ते एकदा आमच्या गावाला आले ते आणि आम्ही काही मंडळी त्यांना भेटायला गेलो. त्यावेळेला आम्ही देखील एका संघटनेमध्ये काम करत होतो आणि मोठ्या म्हणजे त्या गावामध्ये इतका मोठा नेता यावा म्हणून आम्ही त्यांच्याकडे त्यांना भेटायला म्हणून गेलो. कॉलेजमध्ये होतो आम्ही तर तेव्हा त्यांना खूप बरं वाटलं. एकतर तरुण मुलं आली आपल्याला भेटायला म्हणतात आणि आम्ही 12-13 जण गेलेलो होतो. ते जयप्रकाश नारायणांचं एक आंदोलन उभं राहत होतं आणि त्या आंदोलनाच्या निमित्ताने ते माहिती देण्यासाठी म्हणून असे आलेले होते. साधारणपणे 1973-74 सालची गोष्ट असाल 73-74 सालची आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा. तर सगळ्यांची नावं वगैरे विचारली आणि म्हणाले की काय तुम्ही एवढी मंडळी एकत्र कसे आला. तर आम्ही सांगितलं की आम्ही एका संघटनेत जातो. त्या संघटनेचं नाव ऐकल्यावर ते म्हणाले हा म्हणजे थोडं संकुचितच कार्य आहे आमच्या दृष्टीने हे संकुचित कार्य आहे असं म्हणाले. म्हणजे काय तर हिंदूंकरता ही संघटना केवळ काम करते तेव्हा मी त्या संघटनेत जात होतो. आमच्या दृष्टीने ही संकुचित संघटना आहे. आणि मग ते म्हणाले की आमचा जो मार्ग आहे तो मार्ग सगळे भेद समाजातले नाहीसे करावे असं सुचवलं. कशा रीतीने नाहीसे होतात तुमच्या याच्यातले भेद. तर ते म्हणाले की जाती व्यवस्था हा आपल्याला लागलेला जो शाप आहे त्याकरता आम्ही पाहतो की जो ब्राह्मण आहे त्याला भांडी काम देतो, जो शूद्र आहे त्याला स्वयंपाक करायला लावतो आणि अशी आम्ही कामं आमच्या संघटनेमध्ये पक्की करतो की जेणेकरून ही सगळी व्यवस्था नाहीशी व्हावी. त्याच्यावर आमच्यातला एक जण असं म्हणाला की तुमच्या याच्यातून पूर्ण व्यवस्था नाहीशी होत नाहीये कारण जो ब्राह्मण आहे त्याला तुम्ही कायमचं भंगी काम जर दिलं तर उद्या तो भंगी होऊन जाईल. ही व्यवस्था नाहीशी होत नाहीये तर तेही जरा गडबडले. तुम्ही अशा व्यवस्था बदलत नाही का. तर ते म्हणले बदलत नाही कारण समाजात जर वर्षानुवर्ष अशा परंपरा चालू आहे तर या कुठेतरी मोडल्या पाहिजेत म्हणून आम्ही असं करतो. तुमच्या संघटनेत काय करतात. त्या एकाने सांगितलं की आमच्याकडे एक अशी आज्ञा आहे की त्या आज्ञेमुळे सगळे उंचीप्रमाणे उभे राहतात आणि मग 1-5 जे क्रमांक आहेत ते आज स्वयंपाक करतील, उद्या ते संडास साफ करतील, परवा इतर कुठल्या व्यवस्थेमध्ये असतील. असे त्यांना आलटून पालटून आम्ही कामं देतो की त्यामुळं खऱ्या अर्थाने समाजातून या भावनेचं उच्चाटन असं त्यांना सांगितलं. त्याच्यावर त्यांना काही बोलता येईल ना. त्यांनी तक्रार केली इथं पुण्यामध्ये योगायोगाने ते आमच्या नात्यामध्येच निघाले. म्हणजे माझ्या आत्याकडून ते तिथे जाईल तिच्या नवऱ्याचे मामा वगैरे अशा प्रकारे ते निघाले आणि खूप मोठी व्यक्ती. मग तिने एकदा त्यांना सहज विचारलं की तुम्ही एवढ्या सगळ्या जाती वगैरे मोडण्यासाठी प्रयत्न केले, आंतरजातीय विवाहांना स्वतः उपस्थित राहता, पण तुमच्या मुलांची लग्न सगळी कोकणस्थ पाहून तुम्ही केली असं कसं काय बरं झालं. तर ते म्हणाले की त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे ना, त्यांच्या स्वातंत्र्यामध्ये मी पडू इच्छित नाही असं ते म्हणाले. म्हणजे हे द्वैत जे आहे ते द्वैत संपूर्ण काढणं ही फार कठीण आहे गोष्ट आणि अशा रीतीने जितकं त्याच्या खोलामध्ये जाऊ तितकं अजून कठीण असं होत जाण्याची शक्यता असते. हे द्वैत जर संपूर्ण नाहीचं व्हायचं असेल तर जसं संतांची मांडी आळी ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केली त्याच्यामध्ये कोणतं द्वैत नव्हतं. जसा एका देहाचे अवयव अशा प्रकारचा भाव तर तशाच प्रकारचा एक समुदाय संतांनी निर्माण केला, उभा केला. या द्वैतामुळं जीवनाची जी हानी होते, द्वैत दृष्टीमुळे जीवनाची जी हानी होते त्याच्यासंबंधी चाललेलं आहे. फार सामाजिक चर्चा आपण करत नाही आहोत, फार जातीविषयक चर्चा आपण करत नाही आहोत, पण या सर्व प्रवृत्तींमुळे द्वैत निर्माण होतं आणि फोफावतं वाढतं. आपल्या कुटुंबापुरतं पाहणं, आपल्या ज्ञातीपुरतं पाहणं, आपल्या धर्मापुरतं पाहणं, खऱ्या अर्थाचा विश्वधर्म जर उभा करायचा असेल, उभा राहायचा असेल, तर सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. प्रत्येक जण जर आपल्या स्वरूपाशी तन्मय झाला तर तो बाहेर कोणत्या आचाराचा आहे, कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, याही गोष्टी गौण होऊन जातील. द्वैताचा तुकारूप आहे सांगण्याचे सुयाने होये, जया ज्ञानाची सोये ऐसी तरी. द्वैताचं आवर्षण आणि सांगण्याचा सुकार ज्या ज्ञानामुळे प्राप्त होतो, साम्य याचा अर्थ सम दृष्टी, सम वृत्ती आणि सम वर्तन. दृष्टी, वृत्ती आणि वर्तन या सर्व गोष्टी एका परमात्म्याशी निगडीत, एक परमात्मा पाहणारा पाहणाऱ्या अशा पाहिजे. नाथांनी मोठ्या कष्टाने काशीहून गंगेचं आणलेलं पाणी रामेश्वरला अभिषेक करण्यासाठी म्हणून नेत असताना एक गाढव सडसडत असताना त्या गाढवाच्या मुखामध्ये घातलं. रामेश्वरला जाऊन अभिषेक करण्यापेक्षा त्यांनी ती महत्वाची गोष्ट समजली. हे साम्य, याच्यामध्ये साम्य दृष्टी आली, साम्य वृत्ती आली आणि साम्य वर्तन देखील आलं. हे जे साम्य आहे, हे साम्य आत्म्याच्या अंगाने शक्य आहे. बाहेरच्या विश्वामध्ये संपूर्ण साम्य अशक्य आहे. व्यक्ती व्यक्ती आणि समाज आणि समाजाच्या एकूण प्रवृत्ती याच्यामध्ये एकूण साम्य येऊ शकत नाही. असं असल्यामुळे साम्यवाद कोलमडून पडला त्याची तीही एक कारण आहे. प्रत्येकाची बुद्धी निराळी असेल, त्या बुद्धीप्रमाणे त्याची कर्म निराळी असतील आणि त्या कर्मांमुळे त्याला मिळणारा मोबदलाही निराळा असेल. जर हे सर्व एका साच्यात आणायचं ठरवलं तर तशा प्रकारचं साम्य हा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला नाही. निसर्गामध्ये फरक आहे. सर्व प्रकारची सर्व प्रकारच्या वनस्पती असल्या तरी एकमेकांपासून वेगळ्या आहेत. एकच पाणी जरी दिलं आंब्याला आणि कारल्याला तर आंब्याचं फळ ते पाणी घेऊन निराळे आणि कारल्याचं फळ हे निराळे. सत्व रजतम या प्रवृत्ती वेगळ्या वेगळ्या प्रमाणामध्ये समाजात पसरलेल्या आहेत आणि त्या प्रवृत्तीनुसार आपल्या आपल्या प्रकृतीचं पोषण या विश्वामध्ये चाललेलं असतं. याच्यामध्ये जे साम्य आहे ते साम्य केवळ स्वरूपाच्या अंगाने आहे, बाकीच्या अंगाने नाही. अशा रीतीने आत्मस्वरूप ज्या ज्ञानामुळे प्राप्त होतं ते आत्मस्वरूप जाणल्यामुळं तत्वत द्वैत, द्वैताचा दुकान निर्माण होतो, आवर्षण पडतं, जणू आवर्षण पडतं आणि साम्याचा सुकार निर्माण होतो. त्या अभंगाने हाती घेऊन तूप वाटी नामा झाले श्वाना पाठी, उभा उभा जग देखी कोरडी त्याची खाती रोगी, देव हसून या बोले नाम्या कैसे ओळखिले, नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्वा ठाई. अशा प्रकारचं सर्वत्र एकच परमात्मा पाहण्याचं, परमात्म्याचं दर्शन घेण्याचं असं एक सामर्थ्य, अशी एक दृष्टी हे ज्ञान झाल्यानंतर प्राप्त होते. द्वैताचा दुकारूप आहे साम्याचे सुयाने होये, जया ज्ञानाची सोये ऐसे करी, मदाचा ठावोची पुसी जे महामोहाचे ग्रासी, नेदी आप करू ऐसी भाषुरो. मद मोह आणि मत्सर या गोष्टी जे ज्ञान झालं असताना नाहीशा होतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मदाचा ठावोची पुसी, मद अशाकरता निर्माण होतो. मदामुळं आत्यंतिक देहभाव, आत्यंतिक देहबुद्धी आणि त्याची आलेली मस्ती असं या मगाचं स्वरूप असतं. आणि हा मग तशा तऱ्हेने पूर्णपणाने अज्ञानाचं लक्षण म्हणून सांगितला जातो. अशा प्रकारे माधलेपणा किंवा मत्सवानपणा हा एक स्वभावाचा प्रकृतीचा भाव म्हणून जेव्हा होऊन जातो तेव्हा फार कठीण गोष्ट असते. त्या स्वतःचं त्याचं जीवन देखील अत्यंत दुःखमय असं होतं आणि तो ज्याच्या ज्याच्याशी वर्तन करतो त्याचं जीवन अत्यंत दुःखमय होतं. मध्यंतरी रात्री मी शिवाजी रोडवर म्हणजे आमच्या घराच्या जवळ तिथे कशाकरता तरी काही औषध आणण्याकरता म्हणून गेलेलो होतो तर एक रिक्षावाला एका वृद्ध माणसाला खाली उतरत होता. तो शिव्यातून उतरत होता, उतर म्हणाला इथं. सहज जाता जाता माझं लक्ष गेलं की काय चाललेलं आहे. तो त्याला शिव्या घालत होता आणि म्हणाला की सरळ रस्ते सांग, या वळात या गल्लीत वळा, मग तिकडे वळा, मग तिकडे वळा, असं कुठपर्यंत आम्ही येणार, उतर इथं. चांगला माणूस होता तो. त्याला तिथं अक्षरशः हातात धरून उतरवलं. त्यांनी पैसे दिले तर ते सुटे देखील त्याला परत दिले नाही. जा म्हणला तुला आता जायचंय तर इथून चालत जा. दोन गल्ली पलीकडे, दोन बोर पलीकडे त्याला जायचं होतं पण आज काही तो आला नाही. याला मद असं म्हणतात. एक प्रकारचा माधलेपणा. अशा प्रकारे जर वर्तन घडलं तर त्याचा दुसरा संस्कार हा त्या व्यक्तीवर होत असतो. मग आता हा माणूस करणार काय असे लुबाडलेले पैसे घेऊन, तर कुठेतरी जाऊन बसणार आणि उतरणार. आपलं सगळं जीवन खराब करण्याचं सामर्थ्य या मदामध्ये भरलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मदाचा खावोची तुसी जे महामोहाचे ग्रासी. मोह म्हणजे इंद्रियांचा मोह, विषयांच्या संबंधी असणारा मोह. देहबुद्धी, देह मी असं वाटणं हा सर्वात मोठा मोह. जिजी विषा आपण असावं, आपण कायम असावं, हा तर सर्वात मोठा मोह. स्वरूपानंदांचं असं सांगतात की जिजी विषा आणि मुमूर्षा या दोन्ही गोष्टींचं ते पार गेलेले होते. मृत्यूची देखील आवड, म्हणजे आता आपल्या लवकरात लवकर मृत्यू यावा, बाद झालात आहे, अशा प्रकारची ही वृत्ती नको. आणि काही करून मला जगायचं आहे अशी ही वृत्ती नको. मी मध्यंतरी एक गोष्ट अशी वाटली, गमतीशी गोष्ट आहे, की ते जे साधू आहेत ते साधू एका पेशंटला पाहण्यासाठी म्हणून गेलेले होते. तर ती व्यक्ती जवळपास 85 वर्षाची जीर्ण जर्जर झालेली, अगदी अंथरुणाला पिळून राहिलेली अशी होती. त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या कानात असं विचारलं की अजूनही तुम्हाला जगण्याविषयी ओढ वाटतेय का असं विचारलं. तर त्यांनी आपले डोळे कसे कसे उघडले आणि त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की मला अजिबातच जगण्याची इच्छा नाही. हे सगळे लोक मला जगवत आहेत, जगवण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहे, पण मी जाणार असं मला निश्चित वाटतं. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही जे काही बोलताय तर ते खरं बोलताय ना? तर ते म्हणाले की मी खरंच बोलतोय. जर माझी मुलं मानतील तर औषधी देखील माझी बंद करायला काही हरकत नाही असं ते म्हणाले. आणि मग तेवढ्यात ते थोडे बाजूला झाल्यानंतर एक मुलगा पुढे आला आणि म्हणाला की गावात एक साधू आलेले आहेत आणि ते साधू मोठे सामर्थ्यशाली आहेत, त्यांच्या शक्तीने काही होईल असं वाटतं. त्याच्यात त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, मगाशी बोललेली व्यक्ती थोडी लांब आहे किंवा गेलेली आहे अशी कल्पना करून ते आजोबा म्हणायला लागले, नाहीतरी सगळे लोक माझ्या जीवावर उठलेले आहेत, त्या साधूला बोलवा, मला काही झालेलं नाहीये, त्याच्या आशीर्वादाने एखाद वेळेला मी खडखडीत बरा होईल आणि उठून बसेल। म्हणजे पाठोपाठच्या वक्तव्यामध्ये इतकं जमीन आसमानाचं अंतर वयाच्या 85व्या वर्षी, हा तो महामोह आपण सतत असावं असं वाटत राहणार। स्वामीजी असं म्हणत असत की आपण अमर आहोत याची जीवाला कळत न कळत जाणीव असते, कळत न कळत आपण जन्म मरण रहित आहोत याची जीवाला जाणीव असते, पण त्याला आत्मबोध नसल्यामुळं आपण अमर आहोत असा त्याचा भाव बोध नसतो।
त्यामुळे आपण अमर असताना देह अमर असावा असं त्याला वाटायला लागतं। अबोधानी तो देहालाच मी असं समजत असल्यामुळं देह अमर असावा, देह जाऊ नये असं त्याला वाटत राहतं। मदाचा ठावोची पुसी जे महामोहाते ग्रासी, नेदी आप परू ऐसी भाष उरो, आपला आणि परावा अशी भाषा उरू नये। तो जाणेनासाच होतो, अशा प्रकारची कोणतीही भाषा त्याच्या पक्षी बंद होऊन जाते। जे संसाराते उन्मूळी, संकल्प पंकू पाखाळी, अनावराते वेटाळी ज्ञेयाते जे, जे ज्ञान झालं असताना संसार उन्मळून पडतो, जो संसार मनामध्ये दृढमूल झालेला असतो तो संसार उन्मळून पडतो, नाहीसा होऊन जातो। संसार नाहीसा होतो याचा अर्थ संसार आपल्या ठिकाणी जसा असायचा तसा बाहेर असतो, पण संसाराचं अस्तित्व, संसाराचं सत्यत्व मनातून नाहीस होऊन जातं। जे संसाराते उन्मळी, संकल्प पंकू पाखाळी आणि संकल्परूपी चिखल ज्या ज्ञानामुळं धुतला जातो, चिखल धुतल्यानंतर कसं स्वच्छ होऊन जावं तसं संकल्प हाच कोणी एखादा चिखल। मी जीव हा पहिला संकल्प, वस्तुत आत्मा असताना मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्मांचे फळ आपण भोगी नाता, अशा प्रकारचा हा संकल्प। या संकल्पातून जर बाहेर पडायचं असेल, जर या संकल्पाचा त्याग करायचा असेल, तर एका बाजूनी संकल्परहित जीवन जगण्याचा प्रयत्न करणं आहे। तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती। जे काही आहे ते भगवंताचं आहे, जे काही घडतं आहे ते भगवंताच्या इच्छेने घडतं आहे, जे काही घडतं आहे तर ते माझ्या कल्याणाचं आहे, मला मान्य आहे। मी सुखात असेल तेव्हा भगवंताच्या इच्छेनी, भगवंताची इच्छा आहे म्हणून मी सुखात आहे, आणि मला जेव्हा दुःख होईल तेव्हा या दुःखामुळं माझं काही कल्याण व्हायचं असेल म्हणून मी दुःखात असेल। आपण जे सुखात असतो त्या सुखामुळं अंतिमत आपण हिताकडे जाऊ असं सांगता येत नाही। आपल्याला सुखाची जरी आवश्यकता वाटत असली तरी ते सुख आपल्याला हितकारक असेल असं सांगता येत नाही, आणि जर दुःख प्राप्त झालं तर त्या दुःखाने आपला अनहितच होईल असं सांगता येत नाही। दुःख कधी कधी हिताच्या मार्गाने घेऊन जातं, कधी कधी दुःख येणं हे लाभदायक होतं, कधी कधी अडचणी येणं हे लाभदायक होतं। त्या कुंतीने नाही का मला दुःखामध्ये ठेव, अडचणीत ठेव असं मागणं मागितलं। त्यामुळे अडचणींना घाबरू नये, दुःखाला घाबरू नये। साधकांनी तर आपला आणि भगवंताचा कायमचा संबंध आहे असं जोडून ठेवावा। ज्या जशा घटना घडतील तशा घटना, जे जसे प्रसंग येतील तसे, वैयक्तिक कौटुंबिक जे काही माझं जीवन आहे प्रापंचिक, त्या जीवनामध्ये जे जसं असेल तसं त्याच्या इच्छेनी होत आहे अशा प्रकारचा एक भाव ठेवावा। डाय विल बी डन, तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल। अगदी येशू ख्रिस्ताला सर्वात शेवटी इथं खेळा मारायचा, म्हणजे क्रौर्याची किती कमाल असेल. कपाळात खेळा, हात पाय जेव्हा खेळ ठोकून त्याला बंदिस्त केला तेव्हा त्याला परम दुःख झालं येशूंना. पण जेव्हा इथं खेळा मारायला लागले तेव्हा ते म्हणाले, तुम्ही काय करताय काय? आणि आपल्या ठिकाणी थोडीशी कटुता निर्माण झाली असं लक्षात येऊन ताबडतोब पुढे उद्गार निघाला की परमेश्वरा यांना माफ कर, हे काय करतायत हे यांना कळत नाहीये. जे संसाराते उन्मुळी संकल्प पंकू पाखाळी, हा जो संकल्प आहे हा संकल्प आपल्याला वारंवार देहबुद्धीवर आणतो. ते सावध होते, ते सावध असल्यामुळे त्यांनी लगेच तो संकल्प विकल्प देखील काढून टाकला. संकल्प आणि विकल्प ही एक जोडी आहे. संकल्प याचा अर्थ भूतकालीन भविष्यकालीन अशा घटनांबद्दलचं योजनांबद्दलचं चिंतन, आणि विकल्प याचा अर्थ मागे घडलेल्या घटनांबद्दलचं चिंतन. संकल्प आणि विकल्प यांनीच केवळ मन भरून राहिलेलं आहे. मन कदापि चालू वर्तमान काळात राहू शकत नाही. जर चालू वर्तमान काळात मन राहील तर ते समाधी अवस्थेलाच प्राप्त होईल. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असं ज्याला म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुढील पैस पारुखे मागील आठवावे ते ठाके, ऐसीये सरसीये भूमिके समाधी राहे. समाधी अवस्थेमध्ये उत्तम ध्यानाच्या अवस्थेमध्ये जर काही होत असेल तर पुढचं सर्व नाहीस होऊन जातं. पुढील पैस पारुखे आणि मागील आठवावे ते ठाके, मनाची शक्ती एवढीच असते. पुढचं किंवा मागचं याच्या संबंधीचा विचार. जे संसाराते उन्मुळी संकल्प पंकू पाखाळी अनावराते वेटाळी नेयाते जे, आणि आकलनाला अवघड अनावर साधण्यास अत्यंत कठीण असं जे ज्ञेय, त्या ज्ञेयाला हे ज्ञान वेटाळं घालून बसतं. या ज्ञेयाला गाठणं, या ज्ञेयाला आलिंगन देणं, या ज्ञेयाशी एकरूप होणं ही गोष्ट ज्ञानाशिवाय शक्य नाही. जे ज्ञान अनावर अशा ज्ञेयाला वेटाळून घेतं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारण, जे ज्ञाने विण अन्य कवणा उपाया न ये, ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने ज्ञेय प्राप्त होत नाही, ज्ञेयाला वेटाळलं जात नाही. ज्ञेय वस्तूला म्हणतात, परमात्म्याला म्हणतात. आणि हा परमात्मा ज्ञानगम्य आहे, ज्ञानाने प्राप्त होणार आहे, अन्य कोणत्याही उपायाने हा परमात्मा प्राप्त होत नाही, हा वेदांनी प्राप्त होत नाही, हा तपांनी प्राप्त होत नाही, हा साधनेनी देखील प्राप्त होत नाही. साधनेनी ज्ञान जेव्हा ज्ञेयाला वेटाळतं गवटाळतं, आणि जो ज्ञाता असतो तो ज्ञाता जेव्हा ज्ञेयाशी एकरूप होऊन जातो, पण ही साधनेची कृती नाही. साधना त्याकरता अनुकूल परिस्थिती केवळ निर्माण करते. जर असं वाटत असेल की ध्यानाने हे होईल तर ध्यानाने हे होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते एवढंच. कोणालाही असं सांगता येत नाही की जो ज्ञाता आहे त्या ज्ञात्यानी ज्ञेयाला कवटाळायचं कसं. तुम्ही सत्संगात मला सरळ प्रश्न जर विचारलात की तुम्ही इतकी प्रवचनं करताय का, थोडक्यात सांगा की जो ज्ञाता आहे त्या ज्ञात्यानी ज्ञेयाला कवटाळायचं कसं, तर हे सांगता येत नाही, हे सांगता येण्यासारखं नाही. हे सेल्फ बॅलन्सिंग आहे. जसं त्याला कवटाळता येतं ते कवटाळण्याचं साधन सांगता येऊ शकेल, त्या साधनाने तो कवटाळ्याला समर्थ देखील होऊ शकेल, पण कवटाळ्याचं आहे ज्याचं त्याने. जसं तुम्ही तुमच्या मुलाला सायकल शिकवली असेल तर तुम्ही केवळ सीटला मागं धरून त्याच्याबरोबर पळता, बाकी काही करू शकत नाही. जर त्यांनी तुम्हाला विचारलं की या बाजूला मी कलत असेल तर करायचं काय, तर तुम्ही सांगता की थोडा उलट्या बाजूला जा. किती उलट्या बाजूला जा तुम्ही सांगू शकत नाही. सायकल थांबत असेल तर त्याचा वेग राखण्यासाठी म्हणून काय मानाने पायडल फिरवायचं तुम्ही सांगू शकत नाही. तो बॅलन्स कसा सांभाळायचा तुम्ही शिकवू शकत नाही. तो ज्याचा तो चालवतो, ज्याचा तो शिकतो. तुम्हाला ही सायकल ज्याने शिकवली असेल तो तुम्हाला सांगू शकला नसेल. असं करत करत त्यांनी कितीही सांगितलं तरी सायकल एका बाजूला पडते आहे आणि तुमचा काही इलाज चालत नाही आणि त्याचाही इलाज चालत नाही, पण जेव्हा जमतं तेव्हा तुम्हाला जमतं. ती शिकवणाऱ्याची मात्र बरी नाही, शिकवणारा केवळ आधार देऊन असतो एवढंच. साधना देखील केवळ आधार देऊन असते. या साधनेने तो ज्ञेयाला कवटाळ्याला समर्थ होतो. ही ज्ञानाची महती आहे. जे संसाराचे उन्मूळी संकल्प पंकू पाखाळी अनावराते वेटाळी ज्ञेयाते जे जाणतली या साठी संसार काढून या काठी बुडवली जाई जे कोटी नित्यानंदाच्या जे जाणतली या परवते काहीची करणे नाही येथे जे जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे. ते जाणणं म्हणजे एकरूप होणं आहे. कसं एकरूप होणं आहे ते सांगता येत नाही, ते ज्याचं त्याला व्हायला लागेल. आणि ही घटना जेव्हा तुमच्या आयुष्यात घडेल तेव्हा ती महती ज्ञानाची असेल. सर्वं ज्ञान प्लवे नैव वृजिनम संतरिष्यसी. ज्ञानरूपी नौकेमध्ये बसून तू तरुण जाऊ शकशील. साधना केवळ एवढंच करू शकते की तुम्हाला ज्ञानरूपी नौकेपर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणून पुढे साधनाही कामाला येऊ शकत नाही, ती देखील अलीकडे राहते. आणि साधनाही सोडून तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाता. पुढे नामही तुमच्या बरोबर येत नाही, त्या नामाने तुम्ही आत्मस्वरूपाशी तन्मय होऊन जाता. संपली गोष्ट. ते ध्यानही तुमच्या बरोबर येत नाही, तेथ ध्येय ध्यान ध्याता या तिहींची एक रूपता होय तव पंडू सुता की जे जेगा. ध्यान ध्येय आणि ध्याता यांची एकरूपता होऊन जाते. ही एकरूपता झाली की ध्यानाचं काम संपलं. मग मी ध्यान करतो आहे असा विशेष भाव न राहता देखील ती एकरूपता पुढे पुढे शिल्लकी राहते. जे संसाराचे उन्मळी संकल्प पंकू पाखाळी अनावराचे वेटाळी ज्ञेयाते जे जयाचे मी झालेपणे. बघा, पांगुळा होई जे प्राणे जे झालं असताना. प्राण पांगळे होऊन जातात. जयाचे नि झालेपणे पांगुळा होई जे प्राणे. प्राणांचा देखील लय होतो, प्राण देखील लीन होऊन जातात. जयाचे नि विंदाणे जग हे चेष्टे. ज्याच्या अधिष्ठानावर हे सर्व विश्व चेष्टा करत असतं, वर्तन करत असतं. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मापृथक् कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.